आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अट्टम या मल्याळम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आजपासून फिरते रुग्णालय कार्यान्वित. आणि चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये आज तर गडचिरोली जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. 20 ऑगस्टपर्यंत विदर्भात वादळी पर्जन्यमान. राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असून ही महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं. शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा त्याला पाठिंबा आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकसभेत यश आलं म्हणजे राज्यघटनेवरचं संकट टळलं असं नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. तर विधानसभा निवडणुकीत भाजप युतीचा पराभव करून महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. भाजपाचा उद्देश राज्यघटना आणि लोकशाहीवर आघात करण्याचा आहे हे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावं. हे बेकायदा सरकार जनतेला उलथवून लावायचं आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं. दरम्यान भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. नवी दिल्ली इथं सदैव अटल या वाजपेयी यांच्या समाधीस्थळाजवळ प्रार्थना सभा घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन केलं. अटलबिहारी वाजपेयी देशातील कोट्यवधी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्रोत आहेत. एक कुशल संघटक, विचारधारा आणि तत्वांशी एकनिष्ठ अशा अटलजींचं जीवन नेहमीच राष्ट्राला समर्पित होतं. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करत असल्याचा संदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमावरून दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक्स समाजमाध्यमावर वाजपेयींना आदरांजली वाहिली आहे. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अट्टम या मल्याळम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालाय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज या चित्रपटांची घोषणा केली. फीचर चित्रपट विभागात पेनियन सेल्वन भाग एकनं वर्चस्व गाजवलं. तिरुचित्रबलम या चित्रपटासाठी नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेस या चित्रपटासाठी मानसी पारेख सर्वोत्कृष्ट नायिका ठरल्या. कांतारा या कन्नड चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. ऊंचाई या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार पेनियन सेल्वन भाग एक या तामिळ चित्रपटासाठी एआर रहमान आणि ब्रह्मास्त्र भाग एक या चित्रपटासाठी शिवा यांना जाहीर झालाय. या हिंदी चित्रपटासाठी प्रीतम यांना विभागून देण्यात आलाय. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा मान केसरिया या गाण्यासाठी अरिजित सिंग यांनी पटकावलाय. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार वाळवी या चित्रपटाला जाहीर झालाय. नॉन फीचर विभागात साहिल वैद्य दिग्दर्शित आदि गुंजन या मराठी माहितीपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा मान मिळवलाय. याच माहितीपटासाठी सुमन शिंदे यांना सर्वोत्कृष्ट व्हॉइस ओव्हरसाठी पुरस्कार जाहीर झालाय. सर्वोत्कृष्ट कला संस्कृती विषयक चित्रपटाचा मान सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या मराठी चित्रपटानं पटकावला. तर आणखी एक मोहिंजोदारो हा सर्वोत्कृष्ट चरित्र अथवा ऐतिहासिक चित्रपट ठरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे. वंचितचे सर्व उमेदवार गॅस सिलेंडर तर प्रहारचे उमेदवार बॅट या चिन्हावर निवडणूक लढवतील. जातीय सेना पक्षाला कोबी हे चित्र निवडणूक आयोगानं दिलंय. कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं उद्या एक दिवसाचा देशव्यापी संप जाहीर केलाय. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून बाह्य रुग्ण विभागाचं कामकाज मात्र बंद ठेवण्यात येणार आहे. या दुर्घटनेनंतर कोलकाता रुग्णालयात झालेल्या तोडफोडीचाही इंडियन मेडिकल असोसिएशननं निषेध केलाय. दरम्यान या दुर्घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या महिला विभागाच्या वतीनं आज कोलकाता इथं मूक मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार 2025 साठीची नामांकनं येत्या 15 सप्टेंबरपर्यंत स्वीकारली जाणार आहे. इच्छुक व्यक्ती www.awards.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊ शकतात. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. फिरते रुग्णालयाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसह परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होईल असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं. फिरते मेडिकल युनिट असलेली एम्ब्युलन्स मेळघाटातील 25 गावात वैद्यकीय सेवा पुरवणार आहे. या फिरत्या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय रक्त चाचण्या उपलब्ध आहे अशी माहिती त्यांनी दिली. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या फिरते रुग्णालय असलेल्या मोठ्या रुग्णवाहिकेचं पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा इथं आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधीनस्थ निवासी मुकबधीर विद्यालयाला देखील त्यांनी सदिच्छा भेट दिली. महाबळेश्वरच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणाचा पर्यटनाच्या दृष्टीनं देशभरात नावलौकिक व्हावा तसंच या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी जिल्हा नियोजन योजना आणि सीएसआर फंडमधून निधी उपलब्ध करून देणार आहे असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. चिखलदरा तालुक्यातील आमझरी निसर्ग पर्यटन संकुल आणि खटकाली इथं प्रकाश होमस्टे ला पालकमंत्र्यांनी भेट देऊन साहसी खेळ चालवणाऱ्या युवक आणि युवतींशी रोजगार कामकाज आणि साहसी खेळ प्रशिक्षणाबाबत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यभर आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यवतमाळ जिल्ह्यातील 150 बहिणी या संवादात सहभागी झाल्या होत्या. काल यवतमाळ इथं महिला बालकल्याण भवन इथं संवादाचं थेट प्रक्षेपण झालं. नामवंत राष्ट्रीय संशोधन संस्था आणि नागपूर इथल्या नामवंत शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं संशोधनाचे नवनवीन मार्ग शोधले जाणार आहे. याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विभागात सहचर्य बैठक नुकतीच पार पडली. नागपूर शहरातील एम्स सीएसआयआर निरी आयसीएआर सीसीआरआय आयसीएआर सीआयसीआर एमजीआयएमएस वर्धा साई बायोसिस्टम्स PGNIPM, SDKS डेंटल कॉलेज नागपूर आणि बुटीबुरी MIDC इथल्या केमिकल इंडस्ट्री आदी नामवंत संस्थांसोबत शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात नवीन मार्ग शोधणं हा या बैठकीचा उद्देश होता. भंडारा आणि जिल्हा प्रशासन आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता केंद्र भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगार महामेळाव्याचं आयोजन जिल्हा परिषद भंडारा इथल्या सभागृहात आयोजित करण्यात आलं. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी 910 पदांकरता पदभरती होणार आहे. याद्वारे 12वी शिक्षण घेणाऱ्यांना 6,000 डिप्लोमा कोर्ससाठी 8,000 आणि डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. याचा कालावधी 6 महिन्यांकरता असणार आहे. आज या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांनी हजेरी लावली. विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. उद्या देखील सर्वत्र वादळी पर्जन्यमान राहणार असून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. दरम्यान गेल्या 24 तासात चंद्रपूर इथं सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर गेल्या 24 तासात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात कुही इथं 39.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 20 ऑगस्टपर्यंत विदर्भात कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार असून सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तत्पूर्वी आज सकाळी नागपुरात अल्पकाळासाठी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. येत्या काही तासात विदर्भातील नागपूर यवतमाळ अकोला भंडारा अमरावती चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार आणि चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये आज तर गडचिरोली जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा येलो अलर्ट 20 ऑगस्टपर्यंत विदर्भात वादळी पर्जन्यमान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.